स्तोत्र संहिता अध्याय 58 मुख्य गव्यासाठी अल्तशकेत नष्ट करू नको ह्या चालीवर गावयाचे मिक्ताम नावाचे दाविदाचे स्तोत्र। अहो सत्ताधीशांनो, तुम्ही यथार्थ न्याय करिता काय? तुम्ही मनुष्या मनुष्यामध्ये चोख निवाडा करिता काय? नाही, तुम्ही मनात दुष्कर्मे योजिता। तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसक कृत्ये पसरिता। मातेच्या उदरी असतानाच दुर्जन फितूर होतात। ते जन्मापासूनच असत्य बोलत बहकत जातात। त्यांच्या ठाई सर्पाच्या विषासारखे विष असते। जो बहिरा जोगी साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे ते आहेत। मांत्रिक कितीही निपुणतेने मंत्र घालू लागले तरी तो साप त्यांचा शब्द ऐकत नाही। हे देवा, त्यांचे दात त्यांच्याच घशात घाल। हे परमेश्वरा, तरुण सिंहांच्या दाढा पाडून टाक। वाहणाऱ्या लोंढ्याप्रमाणे ते वाहून जावोत। तो बाण रोखील तेव्हा ते भंग पावल्याप्रमाणे होवोत। सरपटताना विरघळत जाणाऱ्या गोगलगाईसारखे, ज्या पतन पावलेल्या गर्भाला सूर्यदर्शन होत नाही त्यासारखे ते होवोत। तुमच्या पातेल्यास काटेऱ्या जळणाची आच लागण्यापूर्वीच त्यातले कच्चे असो शिजलेले असो ते तो वावटळीने उडवून देईल। सूड घेतलेला पाहून नीतिमान हर्ष पावेल। दुष्टांच्या रक्तात तो आपले पाय धुईल। तेव्हा माणसे म्हणतील की नीतिमानास खचित फलप्राप्ती होते। खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे।